नमस्कार, मी चंद्रकांत ठाकरे, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम. मी आपणा विनंती करतो की मंगरुळपीर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं श्री अशोकभाऊ परळीकर हे राष्ट्रवादीचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर सर्व प्रभागामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुद्धा उभे आहेत. या सगळ्यांची निशाणी घड्याळ आहे. आपण सगळ्यांना नम्र विनंती आहे की नगराध्यक्ष पदासाठी अशोकभाऊ परळीकर आणि इतर जे काही उमेदवार असतील त्यांना घड्याळ निशाणी समोरचं बटन द्यावं, मोठ्या मताने विजयी करावा ही विनंती. धन्यवाद.